आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुजरातच्या लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांचा आज लखपती दीदींसोबत संवाद. महिलांसाठी सुरक्षित वाटणाऱ्या समाजाची निर्मिती करण्याचं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन. मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेच्या तयारीचा प्रसारण मंत्रालय सचिवांकडून आढावा. फिडे जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत प्रणव व्यंकटेशला विजेतेपद. आणि सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारत इराण यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातल्या वंशी बोरसी गावात होणाऱ्या लखपती दीदी संमेलनात सहभागी होऊन पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पाच लखपती दीदींना ते प्रमाणपत्रही प्रदान करतील. या संमेलनात नवसारी वलसाड आणि डांग जिल्ह्यातल्या 1 लाखांहून अधिक महिला सहभागी होतील. तसंच पंतप्रधान गुजरातमधील 25,000हून अधिक बचत गटांमधील महिलांना 450 कोटी रुपयांहून अधिक रकमेची मदत प्रदान करणार असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अंत्योदय कुटुंबांसाठी गुजरात सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या जी सफल आणि ग्रामीण उत्पन्नात बदल घडवण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या जी मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनी गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी काल दीव दमण दादरा नगर हवेली इथं 2,500 कोटींहून अधिक मूल्यांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये शाळा आरोग्य कल्याण केंद्र ग्रामीण रस्ते आणि महामार्ग प्रकल्प तसंच इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या हस्ते काल सिल्वासा इथं 450 खाटांच्या नमो रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधानांनी सूरतमध्ये जिल्हा अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ केला. देशाला कुपोषणमुक्त आणि सुदृढ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सरकारी विमा योजना आणि एक राष्ट्र एक रेशन कार्ड यांचा वंचितांना फायदा झाल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी सुरतमधील 2.25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभांचं वाटप केलं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सर्व महिलांना महिला आणि मुलींसाठी अधिकार समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नमो ऍप ओपन फोरमवर देशातल्या महिलांना त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची माहिती देण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. यासाठी विशेष उपक्रम म्हणून महिला आज प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधानांच्या समाज माध्यम खात्याचा उपयोग करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. महिलांच्या योगदानाचा गौरव सक्षमीकरण चिकाटी आणि त्यांच्या यशाच्या प्रवासातून इतरांना प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सर्वांना या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देश आणि समाज यांच्याप्रती दिलेल्या योगदानाचा आणि महिला शक्तीचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे असं सांगून राष्ट्रपतींनी प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटेल आणि पुढे जाण्यासाठी समान संधी मिळेल अशा समाजाची निर्मिती करण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे. दिल्लीतल्या आकाशवाणी वृत्त विभागातही आंतरराष्ट्रीय महिला दिन आगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. दिल्ली केंद्रावरून आज दिवसभरातल्या सर्व इंग्रजी आणि हिंदी भाषेतल्या बातम्या केवळ महिला वृत्त निवेदक सादर करणार आहेत. त्याव्यतिरिक्त संध्याकाळी 9:15 या दिवसानिमित्त विशेष चर्चेचं प्रसारणही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अहिल्यानगर इथल्या डॉ प्राजक्ता कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या त्या संचालिका असून गेल्या 22 वर्षांपासून बालकांच्या कौटुंबिक पुनर्वसनाचं कार्य करत आहेत. या पुरस्कारानंतर त्यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
असं म्हणतात ना की एक महिला शिकली तर तिच्या बरोबर तिचं सगळं कुटुंब शिकतं, जाणीव संपन्न होतं आणि समाजही जाणीव संपन्न होत राहतो. समाजासाठी व्यापक काम आजवर स्नेहालय परिवाराने उभारलं आणि अनेक महिला मुलं या प्रवाहात सामील झाली, शिकली, जाणती झाली. या सगळ्या कामाचा गौरव म्हणून सावित्रीबाई फुले पुरस्कार मला जाहीर झाला आहे, त्याबद्दल मी सगळ्या बृहत स्नेहालय परिवाराचे आभार मानते आणि स्नेहालयाचे सगळे पाठीराखे हितचिंतक यांच्यातर्फे मी हा पुरस्कार स्वीकारते.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन यासाठी आयोजित होत असलेल्या वेव्ह्ज शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल मुंबईत बैठक घेतली. 2024 पर्यंत जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योग 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याचं जाजू यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं 1 ते 4 मे या कालावधीत वेव्ह्जचं आयोजन करत आहे. या संदर्भात बोलताना भारताच्या आध्यात्मिक वारशाला चालना देणं, देशाला जागतिक सामग्री केंद्र आणि निर्यातदार म्हणून स्थान देणं, भारतीय माध्यमांची जागतिक उपस्थिती वाढवणं आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट असल्याचं जाजू यांनी अधोरेखित केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रुडेन्को यांच्यात काल रशियाच्या परराष्ट्र कार्यालयात चर्चा झाली. यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेतला, तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी दृष्टीकोन सामायिक केले. उभय देशांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये मॉस्को इथं झालेल्या 22व्या वार्षिक शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवरील प्रगतीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान परराष्ट्र सचिवांनी रशियाच्या विविध उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांचीही भेट घेतली. भारत आणि सिंगापूर यांच्यादरम्यान परराष्ट्र स्तरावरील चर्चेचा 18वा टप्पा काल सिंगापूर इथं पार पडला. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातले सचिव जयदीप मुजुमदार यांनी केलं, तर सिंगापूरचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे स्थायी सचिव ल्यूक गोह यांनी केलं. भारत सिंगापूर दरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याचा आढावा तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक बाबींवर विचारांची देवाणघेवाण झाली. रेल्वेमध्ये महिला लोको पायलटच्या संख्येत 5 पटीनं वाढ झाली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. कार्यप्रणालीतल्या आव्हानांमुळे रेल्वे हे पूर्वी पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र होतं, मात्र आता ही आव्हानं स्वीकारत महिलांनी लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रॅकमॅन, सिग्नल देखभाल, गार्ड आणि गँगमन यांसारख्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. रेल्वेमध्ये महिला कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या 1 लाखांहून अधिक आहे, जी रेल्वेच्या एकूण संख्येच्या सुमारे 8.2% इतकी आहे. महिला लोको पायलटची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात असून त्यानंतर तेलंगणा आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. सुरेखा यादव या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. दरम्यान भारतीय रेल्वेनं रेल्वे संरक्षण दलातल्या महिला कर्मचाऱ्यांना मिर्ची स्प्रे कॅनच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन शहराला आज अल्फ्रेड चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. वादळामुळे मुसळधार पाऊस, प्रचंड लाटा आणि जोरदार वारे वाहत आहेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. क्वीन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्समधील 80,000 अधिक घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. ब्रिस्बेन विमानतळ तसंच 1,000 अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. फिडे जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 18वर्षीय प्रणव व्यंकटेशनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. हा किताब पटकावणारा प्रणव चौथा भारतीय ठरला आहे. दरम्यान ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमनं काल रात्री चेक प्रजासत्ताकमध्ये प्रतिष्ठित प्राग मास्टर स्पर्धेमध्ये विजयी झेंडा रोवला. अंतिम फेरीत अरविंदनं तुर्कीच्या एडिस गुरेल विरुद्ध जोरदार बरोबरी साधत एकमेव पहिलं स्थान पटकावलं. तेहरान इथं सुरू असलेल्या 6व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतानं नेपाळचा 56-18 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे, तर इराणनं दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीचा सामना आज दुपारी भारत इराण यांच्या दरम्यान होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुजरातच्या लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांचा आज लखपती दीदींसोबत संवाद. महिलांसाठी सुरक्षित वाटणाऱ्या समाजाची निर्मिती करण्याचं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन. मुंबईत होणाऱ्या वेव्ह्ज परिषदेच्या तयारीचा प्रसारण मंत्रालय सचिवांकडून आढावा. फिडे जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत प्रणव व्यंकटेशला विजेतेपद आणि 6व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारत इराण यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.